हॅलो, आज आपण हुशार कबूतरांची गोष्ट ऐकणार आहोत. आज मी हुशार कबूतरांची एक तुला गोष्ट सांगणार आहे. एक मोठे जंगल असते, त्यात खूप प्राणी व पक्षी राहत असतात. त्या जंगलात एक बर्ड कॅचर येतो, त्याला खूप पक्षी पकडायचे असतात. ते पक्षी तो पिंजऱ्यात पकडून विकत असतो. त्याला खरे तर जंगलातील लवबर्ड्स, पोपट असे छान छान पक्षी पकडायचे असतात. तिथे एक कबूतरांचा ग्रुप राहत असतो. शिकारी जमिनीवर नेट लावून पसरून ठेवतो व त्यात खूप दाणे टाकतो. त्या कबूतरांचा ग्रुप उडता उडता खूप दाणे जमिनीवर बघतो. सगळी कबूतरे खाली उतरतात व दाणे खायला जातात, पण त्यांना ते जमिनीवरचे नेट दिसतच नाही. त्यांचे पाय त्या नेटमध्ये अडकतात. मग त्यांना कळते की बर्ड कॅचरने त्यांना फसवण्यासाठी मुद्दामून दाणे टाकले होते. आता काय बरं करायचे? त्या कबूतरांमध्ये एक शहाणे कबूतर असते. ते म्हणते की आपण एक युक्ती करूया, आपण सगळे ह्या नेट सकट उडूया. थोड्या अंतरावर एक प्लेन जागा आहे, तेथे आपण खाली उतरूया. सगळ्यांना ही आयडिया आवडते. सगळी कबूतरे काउंट करतात, 1, 2, 3 अँड गो, आणि एकाच वेळी ते नेट घेऊन उडतात. तो बर्ड कॅचर जवळच नदीवर आंघोळ करत असतो, तेवढ्यात त्याचे लक्ष आकाशात जाते. पाहतो तो काय, त्याचे नेट घेऊन कबूतरे उडत असतात. त्याला खूप धक्का बसतो. अरे, आपले नेटच गेले तर आपण आता बर्ड कसे कॅच करणार व विकणार? पण तो काहीच करू शकत नसतो, कारण कबूतरे नेट घेऊन उडून गेलेली असतात. इकडे कबूतरे उडत उडत त्या प्लेन जागेवर पोचतात व प्रत्येक कबूतर आपल्या पायातील नेटच्या दोऱ्या चोचीनी तोडून टाकतो. थोड्याच वेळात सगळी कबूतरे फ्री होतात व ठरवतात, परत असे दाणे पडलेले दिसले तर फसायचं नाही. किती हुशार कबूतरं असतात ना ती. बाय बाय.